श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अकराव्या अध्यायातील चार श्लोक आपले झालेले। चौथ्या श्लोकात अर्जुन देवाला विनंती करतो की देवा मला विश्वरूप दाखवा, तुम्ही विश्वरूप दाखवाल यात मला संशय नाही, पण तरी माझी योग्यता समजून घ्या। आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या या डोळ्यांनी विश्वरूप पाहू शकेल तर मला विश्वरूप दाखवा। आता कमीत कमी अर्जुनाला एवढी तरी जाणीव होती की त्याला असं वाटत होतं की विश्वरूप पाहण्यासाठी एक वेगळी दृष्टी पाहिजे। बहुतेक आपण मनुष्य असून ही दृष्टी आपल्याजवळ नसेल, एवढी विद्वत्ता अर्जुनाची त्यावेळीसुद्धा होती। पण झाले भलतेच, देव इतके उतावीळ होते की अर्जुनाचा असा बोलण्याचा अवकाश होता, तर देवानी विश्वरूप दाखवण्याची पूर्ण तयारी केलेली होती आणि विश्वरूप दाखवायला सुरुवात केली। आता विश्वरूप देव दाखवताना देव काय म्हणाले हे पाचव्या श्लोकापासून आज आपण या भागात पाहणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री भगवान उवाच पश्य मे पार्थ रूपाणि शतशोस्त्रसहस्रशाः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। श्रीकृष्ण म्हणाले पार्था, नाना प्रकारची नाना वर्णांची व नाना आकृतींची माझी शेकडो आणि हजारो दिव्य रूपे पहा। देव त्याला दिव्यदृष्टी देण्याऐवजी सरळ विश्वरूप दाखवू लागले। अर्जुना तुआ एकदा वा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय दाविले, आता देखवे आघवे भरिले माझ्याची रूपी। एके कृषे एके स्थूळे एके ह्रस्वे एके विशाळे पृथूतरे सरळे अप्रांते एके एके अनावरे प्रांजळे सव्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके। अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एक विश्वरूप दाखविले तर त्यात आम्ही काय मोठे केले। तर आता तू असे पहा की सर्व विश्व माझ्या स्वरूपात सामावून गेलेले आहेत। काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगू, काही प्रशस्त, काही फारच विस्तृत, काही सडपातळ, तर काही अमर्याद, काही न आवरणारी तर काही प्रामाणिक, काही सक्रिय, काही निष्क्रिय, काही उदासी, काही प्रेमळ तर काही कडक, अशी रूपे आहे। एके घुर्णिते सावधे असलगे एके अगाधे एके उदारे यति बद्धे क्रुद्धे एके एके संते सदा मदे स्तब्धे एके सानंदे गर्जिते निःशब्दे सौम्ये एके एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके पवित्रे लयस्थे एके एके जनलीला विसा विलासे एके पालनशीले लालसे एके संहारके सावेसे साक्षीभूते एके। काही धुंद, काही सावध, काही उघड, काही गूढ, काही उदार तर काही कृपण, काही रागावलेली, काही सदाचरणी, काही सदा मदनमत्त, काही स्तब्ध, काही आनंदित, काही गर्जना करणारी तर काही शब्दरहित व काही अत्यंत शांत, काही आशाखोर तर काही निराश, जागी झालेली व काही झोपलेली, काही सर्व बाजूंनी संतुष्ट तर काही पीडित आणि काही प्रसन्न, काही बिनहत्यारी तर काही हत्यारासहित, काही तामसी, काही अतिशय स्नेहाळू आणि काही भयंकर, काही पवित्र आणि काही समाधीत असलेली, काही उत्पन्न करण्याच्या लीलेत क्रीडा करणारी आणि काही पालन करण्याच्या स्वभावात असलेली, काही मोठ्या आवेशाने संहार करणारी तर काही तटस्थ म्हणून राहिलेली, अशी अनेक रूपे. एवं नानाविधे परी बहुसे आणि दिव्य तेज प्रकाशे तेवीची एक एका ऐसे वर्णे ही नव्हे. एके तातले साडे पंधरे तैसी कपिल वर्णे अपारे, एके सरागे जैसे सेंदुरे डवरले नभ. एके सावियाची चुळकी जैसे ब्रह्मकटा खचिले माणिकी, एके अरुणोदया सारिकी कुंकुम वर्णे. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे, एके इंद्रनीळ सुनिळे, एके अंजनाचल सकाळे रक्तवर्णे. एके एके लसत कांचन समपिवळी, एके नवजलद श्यामळी, एके चांपे गौरी केवळी हरिते एके. याप्रमाणे अनेक प्रकारची परंतु पुष्कळ आणि दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती. त्याचप्रमाणे वर्णाच्याही बाबतीत जर पाहिले तर ते रूप, ती रूपे एकापेक्षा एक सरस होती. ती एकसारखी नव्हती. काही तांबूस किंवा तांबू तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखी, त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंत रूपे, आणि काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेली आकाश असावे किंवा शेंद्राने माखलेले आकाश जसे दिसेल असे शेंद्री रंगाचे, काही रत्नांनी ब्रह्मांड जडल्यासारखे चकचकीत असे होते. अशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारी होती आणि कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती. काही शुद्ध स्फटिकासारखी शुभ्र होती, काही इंद्रनीळ म्हणण्याप्रमाणे चांगली निळी असलेली होती, काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली होती, काही तांबड्या रंगाची होती, काही तेजदार सोन्यासारखी होती, पिवळ्या धमकदार रंगाची होती, काही ढगांसारखी काळ्या सावळ्या वर्णाची होती, आणि काही चाफ्याप्रमाणे गोरी असलेली आणि काही हिरव्या रंगाची सुद्धा त्यात रूपे होती. एके तप्त ताम्र तांबडी, एके श्वेत चंद्र चोखडी, ऐसी नानावर्णे रूपडी देख माझी. है जैसे का नान वर्ण, तैसे आकृती ही अनारिसे पण, लाजा कंदरपुरी घाला शरण, तैसे सुंदरे एके. एके अति लावण्य साकारे, एके स्निग्ध वपू मनोहरे, शृंगार श्रीची भांडारे उघडली जैसी. एके पिनावयव मांसाळे, एके शुष्के अति विक्राळे, एके दीर्घकंठे विताळे विकटे एके. एके नानाविधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती, ययाचा एके की अंग प्रांती देख पा जग. काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी, काही चंद्रासारखी शुद्ध अशी ही माझी नाना रंगाची स्वरूपे पहा. हे ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग आहेत त्याप्रमाणे आकृत्याही वेगवेगळ्या आहेत. कित्येक मदनही लज्जित होऊन शरण येईल अशी सुंदर आहेत. काही रूपे अतिसुंदर बांध्याची आहेत, काही तुळतुळीत शरीराची मन हरण करणारी आहेत. जणू काय शृंगार लक्ष्मीचे भांडार खानच उघडली आहे की काय असे दिसत आहे. काही पुष्ट अवयवांची आणि खूप मांस असलेली आहे, तर काही वाळलेली रोडकी अतिशय भयंकर, काही उंच मानेची, काही मोठ्या टाळूची व काही हिडीस रूपाची, याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृत्या आहेत. अर्जुना, ह्या आकृत्या पहाव्यास लागले तर त्यांना अंत नाही, आणि त्यांच्या एक एका शरीर भागावर तू जग पहा. मंडळी, आपल्याला किती रंग माहीत आहेत, किती प्रकारचे रंग आपण वाचतो. लहानपणापासून आपल्या आईवडिलांनी आपल्याला निरनिराळे रंगाची इंट्रोडक्शन करून दिलेत, आणि निरनिराळ्या प्रकारचे रंग आपण ऐकलेले वाचलेले आणि अनेक ठिकाणी आपण हे पाहिलेले सुद्धा आहे. पण इथे इतकी सुंदर शब्दरचना माऊलीने केली आहे ती एके तोतले साडे पंधरे तैसे कपिलवर्णे अपारे. कपिलवर्ण कधी बघितला का हो? कशाला म्हणतात? एक सरागे जसे सिंदुरे डवरले नभ सावियाची चुळकी ब्रह्मकटा खचिले माणिकी आणि अरुणोदयासारखी कुंकुम वर्णे शुद्ध स्फटिक सोज्वळे नीळ सुनीळे इंद्रनीळ सुनीळे लसत कांचन सम पिवळी नव जलद श्यामळी चापे गौरे गौरी केवळी तप्त ताम्र तांबडी श्वेत चंद्र चोखडी. काय काय शब्द आहेत हो, कुठे सापडेल सापडतील हे शब्द? कुठल्या तरी लिटरेचरमध्ये कुठल्या तरी वाङ्मयात हे दिसतात का? अति लावण्य साकारे स्निग्ध वशु मनोहरे श्रृंगार श्रेयेची भांडारे उघडली जैसी. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हे शास्त्र दुर्मिळ कुठे न मिळणारं असं हे शास्त्र आहे. जितकं याचं वर्णन करा जितकं यात डुबावं बुडावं तितकं कमी आहे माऊली. आणि हे फार मोठे उपकार असं काय काय आपण विचार करायचा आणि कुठे कुठे पाहायचं, जिकडे पाहाल तिकडे आश्चर्यच आश्चर्य आहे. ही ज्ञानेश्वरी म्हणजे आश्चर्याची मूर्तिमंत एक एक साधनाचा एक तपस्याचा आहे. चला पुढच्या श्लोकावर जाऊया. पश्चादित्यान बसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा बहुन्य दृष्ट पूर्वाणी पश्चाश्चर्याणी भारत. आदित्य वसु रुद्र अश्विन आणि वायू पहा. हे भरत कुलोत्पन्ना, पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्य तू अवलोकन कर. जेथ उन्मिलन होत आहे दिठी तेथ पसरती आदित्यांची सृष्टी पुढती निमलोनी दिठी देत आहाती वदनीची वाफे सवे होत ज्वाळा मयाघवे जेथ पावकादिक पावे समूह वसूंचे आणि भ्रूलतांचे शेवट कोपे मिळो पाहती एक वाट तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे पै सौम्यतेचा ओलावा मिती नेणिजे अश्विनो देवा श्रोत्री होती पांडवानेक वायू या परी एकेकाची लिळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे यही पाही जयांते सांगावया वेद बोबडे पहावया काळाचे ही आयुष्य थोडे धातया ही परीन सापडे ठाव जयांचा जयांते देवत्रयी कही नायके तिये ये प्रत्यक्ष देख अनेके भोगी आश्चर्याची कवतिके महारिद्धी. ज्या ठिकाणी विश्वरूप भगवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात. जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्याच्या सृष्ट्या मावळतात. तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते. त्या ठिकाणी अग्नी आदी करून वसूंचा समुदाय प्राप्त होतो आणि भिव्यांची टाके रांगाने एकत्र होऊन पाहतात. त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात. पहा, विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विनी देव उत्पन्न होतात आणि अर्जुना विश्वरूपाच्या कानाच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे एक एका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे आणि सिद्धांचे समुदायाचे समुदाय उत्पन्न होतात. अशी ही अमर्याद आणि प्रचंड रूपे पहा. ज्या स्वरूपाचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत, जी स्वरूपे पहाव्यास काळाचेही आयुष्य थोडे आहे आणि ब्रह्मदेव खरा सर्वज्ञ पण त्यालाही ज्या स्वरूपाचा पत्ता लागत नाही, ज्या स्वरूपाविषयी तिन्ही देवांना कधीही ऐकावयास येत नाही। अशी जी ही अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर सुद्धा भोग। इहे कस्थम जगत कृष्णम पश्याध्यस्य चराचरम मम देहे गुणाकेश एच चान्यद दृष्टमिच्छसी। हे अर्जुना, चराचर युक्त सर्व जग आणि जर आणखी दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित आहे ते आता तू पहा। या सर्व गोष्टी माझ्या या शरीरामध्ये स्थित आहे, तुला वाटेल तुझी इच्छा असेल ती गोष्ट तू पहा। या मूर्तीची या किरीटी रोगमुळी देखे पा सृष्टी सुरतरू तळवटी तृणांकुर जैसे आणि वाताचे नी प्रकाशे उडता परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्म कटाह तैसे अवयव संधी। एथ ऐके काचिया प्रदेशी विश्वदेख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वर्ते तरी तिये ही विषयीचे काही एथ सर्वथा साकडे नाही सुखे आवडे ते माझ्या देही देखसी तू। ऐसे विश्वमूर्ती तेणे बोलिले कारुण्यपूर्णे तब देखता हे की नाही नमणे निवांत चियेरू। एथ का पाहा उगला म्हणोनी कृष्णे जव पाहिला तवार्तीचे लेणे लेईला तैसाची आहे। अर्जुना, ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुळाशी गवताचे शेकडो अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुळाशी सृष्ट्या पहा। म्हणजे प्रत्येक केसाच्या बुळाशी एक एक सृष्टी आहे। आपल्या अंगावर किती केस असतात आपल्याला मोजता येतात का? मग अशा एका एका केसाच्या बुळाशी एक एक सृष्टी आहे, म्हणजे किती अनंत सृष्ट्या असतील। आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात। टाइम लॅप्स करून मला एका साधकाने एका भाविकाने आत्ताच एक मला व्हिडिओ दाखवला, त्याच्यामध्ये ध्रुव ताऱ्याला मध्यभागी ठेवून कशाप्रकारे सगळं ब्रह्मांड फिरत आहे हे मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं, तुम्ही पण पाहू शकता। असे त्या ब्रह्मांडामध्ये या एका ब्रह्मांडामध्ये किती तारे आहे त्याची गणना नाही आणि किती ताऱ्यांमध्ये किती पृथ्व्या असतील आणि किती पृथ्व्यांमध्ये किती सृष्ट्या असतील याची काही गणना नाही। त्या परमात्म्याच्या खिसगणतीत आपण काय आहोत? आपलं अस्तित्व एका शुल्लक एका केराच्या तुकड्या इतकंही आपलं अस्तित्व नाही, पण आपला अहंकार। त्या विश्वरूपामध्ये सुद्धा अर्जुनाने अनेक ब्रह्मांडे वरखाली होताना पाहिली। या विश्वरूपाच्या एक एक भागावर हे अर्जुना तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा आणि तुझ्या मनात जर विश्वाच्या पलीकडे काही पहावे वाटत असेल तर त्याविषयीही येथे मुळीच तोटा नाही, काही संशय बाळगू नको। तू खुशाल पहा, तुला वाटेल ते तू तुझ्या देहाच्या ठिकाणी पहा। याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले विश्वरूपधारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले, तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन उगाचा उगाच राहिला। या प्रसंगी हा स्तब्ध का राहिला आहे? म्हणून कृष्णाने ज्या वेळेस त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला आढळला। काय भाषा! एथ का पा हा उगला, हा गप का आहे? म्हणून कृष्णे जव पाहिला, हा गप का आहे याचा विचार जेव्हा कृष्णाने केला तव आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे। यांनी आपल्या गळ्यामध्ये इच्छारूपी दागिना घालून तसाच बसलेला आहे, याची इच्छा अजून पूर्ण झालेलीच नाही, तो नुसता दागिनाच घालून बसलेला आहे। न तुमाम शक्यसे दृष्टी मने नैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम। केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहण्यास तू समर्थ नाहीस, देव अर्जुनाला म्हणू लागले, याकरिता मी तुला दिव्य दृष्टी देतो, आता माझे ईश्वरी सामर्थ्य तू पाहू शकतोस। तुला ही दृष्टी नव्हती म्हणून तू पाहू शकत नव्हता। याच्यावर काही पूर्वभाग करून माऊलीनी काही ओव्या अर्जुनाच्या बिहाफवरती इथे मांडलेल्या आहेत, त्याचाही आपण आस्वाद घेऊया। मग म्हणे उत्कंठे बोहट न पडे, अजूनी सुखाची सोयन सापडे, परी दाविले ते फुडे ना कळेची या। हे बोलोनी देवो हासिले, हासोनी देखणिया म्हणितले, आम्ही विश्वरूप तरी दाविले, परी न देखसीच तू। यया बोला ये रे विचक्षणे, म्हणितले हाजी कवणासी ते उणी, तुम्ही बका करवी चांदिणे, चरवू पहामा। हा हो टोनिया आरिसा, आंधळ्या दाऊ बैसा, बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणी वकरा। मकरंद कणाचा चारा, जाणता घालुनी दर्दुरा, वाया धाडा शारंगधरा कोपा कवणा। जे अतिंद्रिय म्हणोनी व्यवस्थिले, केवळ ज्ञान दृष्टीच्या विभागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले, मी कैसे नि देखो। परी हे तुमचे उणे न बोलावे, मीची साही तेची बरवे, एथाथी म्हणितले देवे मानू बापा। मग देव म्हणाले, याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही, हा अध्याप असाचा असाच बसला आहे, याला अजूनही सुखाचा मार्ग सापडला नाही वाटते। इतकेच नव्हे, परंतु आम्ही विश्वरूप दाखवले ते याला मुळीच दिसले नाही असे वाटते। असे बोलून देव मनाच्या मनात हसले आणि हसून अर्जुनाला म्हणाले, खूप पाहणारा आहेस तू, आम्ही तुला विश्वरूप दाखवले परंतु तू पाहतच नाही। अशा प्रकारचा पूर्वपक्ष ज्ञानेश्वरीत फार कमी ठिकाणी करण्यात आला आहे। तो माऊलींनी फार सुंदर पद्धतीने ही याची संगती लावलेली आहे, हा पण एक पूर्वपक्षच आहे। वास्तविक मूळ गीता ग्रंथात असं म्हटलेलं नाही आहे, पण तरी माऊलींनी पूर्वपक्ष करून याची संगती लावली आहे। या श्रीकृष्णाच्या भाषणावर दूरदर्शी अर्जुन म्हणाला, महाराज तर मग हा कमीपणा कोणाला आहे? तुम्ही बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ इच्छिता, तुम्ही बका करवी चांदणी चरवू पहामा। फार जुन्या काळचे जे काही ग्रंथ आहे, काही शास्त्र आहे, त्याच्यामध्ये हे शब्द आठवतात, बका करवी चांदणी चरवू पहामा। बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहता का? अहो महाराज, आपण आरसा घासून तो आंधळ्यास दाखवायला लागला, किंवा हे कृष्णा आपण बहिऱ्यापुढे गाणे सुरू केले, पुष्पातील सुगंधी कणांचा चारा आणून जाणून बुजून चिखल खाणाऱ्या बेडकापुढे टाकून श्रीकृष्णा तुम्ही वाया घालवत आहात, आणि असे करून तुम्ही कोणावर रागवता? जे विश्वरूप इंद्रियास प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही, अर्जुनाला माहीत होतं बरं हे, इंद्रिय म्हणजे डोळे म्हणजे इंद्रियच आहे ना, या साध्या डोळ्यांनी ते कसं काय दिसेल? या ज्ञानेंद्रियांनी कर्मेंद्रियांनी ते अनुभवास येण्याच्या पलीकडचे आहे ना। जे विश्वरूप इंद्रियास प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्रद्वारा ठरले आहे, व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच विषय होणार आहे, असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षुपुढे ठेवले तर मी ते कसे पाहू देवा? पण चला असो, हा तुमचा कमीपणा मी कसा काय बोलून दाखवू शकतो, मला सहन करावं लागेल ते बरे। या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, हो बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे, आम्हास जर तुम्हाला खरोखर दाखवायचे आहे तर आम्हाला तुला दिव्यदृष्टी द्यायलाच पाहिजे। सात स्वरूप जरी आम्ही दावावी, तरी आधी देखावया सामर्थ्य की ध्यावे, परी बोलत प्रेम भावे धसाळ गेलो। काय जाहले न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेळू विलया जाईजे, तरी आता माझे निजरूप देखिजे, ते दृष्टी देवो तुझ। मग त्या दृष्टी पांडवा आमुचा ऐश्वरी योगो आघवा देखोनी अनुभवा मा जीवड़ा करी। ऐसे तेणे वेदांत विद्धे सकल लोक आधे बोलले आराधे जगाचेनी। आम्हास जर स्वरूप खरोखरच दाखवायचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यायला पाहिजे होते, परंतु प्रेमामुळे आम्ही बोलता बोलता विसरून गेलो आणि तुला दिव्य दृष्टी दिलीच नाही, तुला ज्ञानदृष्टी दिलीच नाही। हे कसे झाले म्हणशील तर जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणीसुद्धा घातले, तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट गेला ना। त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहण्याची दृष्टी न देता तुझ्यापुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थ जाणारच ना। परंतु आता माझे स्वतःचे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी अशी दृष्टी तुला मी देतो। मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर योग पाहून त्याला अनुभवामध्ये साठवून ठेव। काय म्हणतात माऊली, त्या दृष्टीने तुला ऐश्वर योग दाखवतो किंवा तो ऐश्वर योग साठवून ठेव। मग तिया दृष्टी पांडवा आमचा ऐश्वर योगू आघवा आणि देखो निया अनुभवा माझी वडा करी। ऐश्वर योगाबद्दल आपण आधीच्या अध्यायांमध्ये पण ऐकलेलं आहे। ऐश्वर योग ठाई ठाई प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक भूतामध्ये, प्रत्येक माणसामध्ये परमात्म्याचे दर्शन करणे हा ऐश्वर योग। मी जगात असूनही मी त्यात नाही आणि ते माझ्यात असूनही यात नाही, असा तो ऐश्वर योग अनुभवाला अर्जुनाला प्रत्यक्ष अनुभव करायला मिळत आहे। आमचा सर्व ऐश्वर योग पाहून त्याला अनुभवामध्ये साठवून ठेव। वेदांताचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष, जो सर्व जगाला पूजनीय असा तो श्रीकृष्ण परमात्मा, तो याप्रमाणे बोलला आणि अर्जुनाला त्याने ही दिव्य दृष्टी दिली। आज आपण इथे थांबूया आणि उद्या 9व्या श्लोकापासून पुढचं निरूपण सुरू ठेवू। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।